हेलो चेतन बोलते हैं, जनसुन बोलते हैं ना? हाँ
बोलते हैं सर।
अभी गुजराती बोलते सर, ब्रांच पे स्कीम आर्यवर्तमधून।
हाँ बोला।
हाँ सर, आपण बघा फ्लॅट साठी इन्क्वायरी केली होती आर्यवर्त प्रोजेक्ट मध्ये। हाँ तर काय सर, फायनलाइज होत आहे?
नाही बरं का सर, आता आज आमच्या मुलीचा रिझल्ट लागला।
ओके,
94 मिळाले।
ग्रेट ग्रेट,
तिथे त्याच्याकडे लक्ष देऊ सध्या।
ओके,
हा महिन्यात तर काही नाही, कारण नंतर काय असलं तर मी नक्की करू।
ओके ठीक आहे सर, ठीक आहे, वाट बघतो सर। ओके या सर, थँक्यू सर, थँक्यू।